या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यास गटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा 7 भाग ऐकणार आहोत. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी एक अभ्यास रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे नुकताच करण्यात आला. यामध्ये नियमित आयुर्वेदिक रसायन घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्करमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं आढळलं. याबाबत मोठा अभ्यास करण्याची गरज नक्कीच आहे. ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनाही आयुर्वेदिक रसायन देऊन अभ्यास केला असता त्यांच्यामध्ये लक्षणीय फरक पडल्याचं दिसलं. अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि ज्यांना दाखल केलं ते लवकर बरे झाले. आजाराला प्रतिबंध करण्याची आयुर्वेदाची क्षमता या अभ्यासातून पाहायला मिळाली. आयुर्वेद याकरता सार्वदैहिक व्याधी प्रतिकार शक्ती हा विचार करतो. ही सर्व पार्श्वभूमी आपण गेल्या भागात ऐकली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा 7 भाग.
आता आपण या प्रोफायलॅक्सिसच्या तिसऱ्या टप्प्याकडे चाललोय. आपण सगळ्यात आधी एक प्रायमरी प्रिव्हेंशन हा आजार होऊच नये, इन्फेक्शन स्वरूपात हा आजार होऊ नये यावर विचार केला. मग हा दुर्दैवाने आजार झाला तर हा बळावू नये. हॉस्पिटलायझेशन नको, ऑक्सिजनवरती पेशंट जायला नको, ऑक्सिजनवरचा असणाऱ्या पेशंटला ICU जायला नको, व्हेंटिलेटरवरती जाण्याची गरज पडू नये, अशा स्वरूपाचा आपण प्रोफायलॅक्सिसचा विचार केला. सिव्हिरिटी, थोडक्यात प्रोफायलॅक्टिक मॅनेजमेंट, असा एक विचार आपण जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यावरती केला. आता तिसरा टप्पा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि सध्याच्या काळामध्ये तर त्याने उग्र स्वरूप धारण केल्याच्या चर्चा समोर आहेत, तसे रिपोर्ट समोर आहेत, ते म्हणजे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स. कोविड झाल्यानंतर असणारी कॉम्प्लिकेशन्स. अलीकडच्या काळामध्ये जर्नल ऑफ इन्फेक्शन या जर्नलमध्ये एक प्रसिद्ध झालेलं संशोधन असं सांगतं की कोविड झालेल्या रुग्णांमध्ये ज्यांना सिव्हिअर अफेक्शन झालं त्यांना सुमारे 56%, ज्यांना मॉडरेट डिसीज होता त्यांच्यामध्ये 37%, आणि ज्यांना माइल्ड डिसीज होता त्यांच्यामध्ये सुमारे 36% इतक्या मोठ्या प्रमाणावरती पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन दिसत आहेत. कोविड मधून रुग्ण बरा झाला, हा व्हायरस आहे म्हणे त्याला स्वतःच लाईफ सायकल आहे, 15 दिवसांमध्ये तो व्हायरस आपल्या आप निघून जातो. जर हा व्हायरस 15 दिवसांमध्ये आपसुकच निघून जातो तरी मग इतकी मोठ्या प्रमाणावरती याची कॉम्प्लिकेशन का होतात? ही कॉम्प्लिकेशन होण्याकरता कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत? फक्त व्हायरस जबाबदार आहे? माझी मानसिकता जबाबदार आहे? माझी शारीरिक परिस्थिती जबाबदार आहे? मी घेतलेल्या वेगवेगळ्या चिकित्सा जबाबदार आहेत? कोणती गोष्ट नक्की या पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्सना जबाबदार आहे याच्यावरती बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. भारतासारख्या देशाला आज आपल्या वैद्यक व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल आत्मचिंतन, आत्मनिरीक्षण आणि कठोर अभ्यासाची गरज आहे. ही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स, काही जणांची स्मृती कमी झाल्यासारखी वाटते, काही जणांचे स्वभाव बदललेले दिसतात, काही जणांना ऍसिडिटीज कंटिन्युअस असते, काही जणांवरच्या मनावरती परिणाम होतो ते डिप्रेशनमध्ये गेले, तर काही जणांचे लंग्स हे मोठ्या प्रमाणावरती डॅमेज झालेले दिसतात, ज्याच्यातनं लंग फायब्रोसिस, इंटरस्टिशियल लंग डिसीज असे स्वरूपाचे रुग्ण, ऑक्सिजनवरती असलेले रुग्ण आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आता अप्रोच व्हायला लागले. या रुग्णांना काही पावलं चालता येत नाहीत अशी त्यांची दवाखान्यात आल्यानंतरची परिस्थिती असते. अशा रुग्णांना आयुर्वेदीय चिकित्सेने फायदा होताना दिसतोय हा रिअल वर्ल्ड एव्हिडन्स आहे. हा कोणत्याही स्वरूपाचा क्लेम नाहीये किंवा कोणालाही याच्यामध्ये ब्लेम करण्याचा उद्देश नाहीये, तर हा रिअल वर्ल्ड एव्हिडन्स आज समाजामध्ये दिसत आहे. इतक्या पुढच्या अवस्थेत रुग्ण गेल्यानंतर तर याला प्रायमरी अवस्थेमध्ये किंवा ज्या वेळेला कोविड पेशंट पॉझिटिव्ह झालेला आहे तेव्हापासूनच जर आयुर्वेदीय चिकित्सा यशस्वीपणे दिली गेली तर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होताना दिसणार नाही. आमच्याकडे जो अभ्यास चालू आहे तो साधारणतः गेल्या 4 ते 5 महिन्यांच्या स्वरूपाचा हा अभ्यास चालू, त्यामुळे मर्यादित काळावरतीच आपण आज ही चर्चा करणार आहोत. पण 5-6 महिन्यांमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा घेतलेल्या रुग्णांना कित्येक रुग्ण असे आहेत की ज्यांनी केवळ आयुर्वेदीय चिकित्सा घेतलेली आहे, केवळ आयुर्वेदीय चिकित्सेने 100% कोरोना मुक्त झालेले लोक आहेत. एवढंच नव्हे तर ते 4 ते 5 महिने आमच्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत की त्याला कॉयग्युलोपॅथी होतीये का, त्यांच्या शरीरावर कुठे वाईट परिणाम होतोय का, त्यांच्या फुफ्फुसावरती काही वाईट परिणाम होतोय का, याच्यावरती बारकाईने अभ्यासही चालू आहे, त्याची निरीक्षणही नोंदवली गेलेली आहेत आणि त्याच्यातले प्राथमिक निष्कर्ष अत्यंत एनकरेजिंग आहेत की आयुर्वेदीय चिकित्सा घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावरती कॉम्प्लिकेशन दिसत नाहीये. हा केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आपलं आपल्या देशाच्या स्वतःच्या शास्त्राचं आपल्या देशातल्या प्रति असणाऱ्या लोकांकरता आहे. मगाशी आपण बोललो आपली वैद्यकीय व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावरती परदेशातल्या लोकांच्या हाती आहे. जे शास्त्र या मातीत रुजलेलं आहे, या मातीत वाढलेलं आहे आणि घराघरात आयुर्वेद आहे. आज आपण आहारामध्ये जो मसाल्याचा डबा वापरतो तो मसाल्याचा डबा आला कुठनं? हा आयुर्वेद आहे. हा पाश्चात्यांनी आपल्याला दिलेले देणगी स्वरूप नव्हे. आज हजारो लोकांनी मसाल्याच्या डब्यावरती संशोधन केलेले, एका हळदीवरती आज लाखो लोक संशोधन करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीये कॅन्सर पासून आज कोरोना पर्यंत लोकांनी हळदीला सुद्धा सोडलेलं नाही. तर मसाल्याच्या डब्याचं महत्व जर इतकं मोठं असेल तर जे शास्त्र आपल्या जीन्स मध्ये आहे, आपल्या नसानसात आहे, भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये रुजलेलं शास्त्र आहे, घराघरामध्ये रुजलेलं शास्त्र आहे. आज प्रत्येक जण आपण ते दररोज वापरतो, आपल्याला कळत नाही आपण आयुर्वेद वापरतो.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.